पौलाचे फिलिप्पी करास पत्र अध्याय एक। ख्रिस्त येशूचे दास असलेल्या पौल व तिमथ्य याचकडून फिलिप्पी येथे राहणाऱ्या ख्रिस्त येशूमधील देवाच्या सर्व पवित्र लोकांना, तसेच सर्व वडील मंडळीला व खास मदतनीसांना, देव आपला पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा असो। प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो तेव्हा देवाचे आभार मानतो। नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी आनंदाने प्रार्थना करतो, कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे। मला याची खात्री आहे की ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरू केले आहे तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणील। तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते, कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता। देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हा सर्वांसाठी मी अधीर झालो होतो, आणि माझी हीच प्रार्थना आहे की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल, पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल। मी अशी प्रार्थना करतो की तुमच्या ठाई हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुतीसाठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरून जावे। बंधूंनो, जे काही माझ्या बाबतीत घडले त्यामुळे सुवार्ता कार्यात प्रत्यक्ष वाढ झाली हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे। याचा परिणाम असा झाला की राजवाड्याच्या सर्व पहारेकऱ्यांना व येथे असणाऱ्या सर्वांना हे माहीत झाले की मी ख्रिस्ताला अनुसरतो म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागत आहे। शिवाय पुष्कळशा बांधवांना माझ्या तुरुंगवासामुळे उत्तेजन मिळाले व ते बोलण्यात ख्रिस्तामध्ये अधिकाधिक धीट होत चालले आहेत व न भिता संदेश देत आहेत। हे खरे आहे की त्यांच्यातील काही जण हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताचा संदेश देतात, पण इतर चांगल्या भावनेने ख्रिस्ताचा संदेश देतात। हे लोक प्रेमापोटी असे करतात कारण त्यांना माहीत आहे की सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे, पण दुसरे ख्रिस्ताची घोषणा स्वार्थी ध्येयाने करतात आणि प्रामाणिकपणे करीत नाहीत, कारण त्यांना वाटते की मी तुरुंगात असताना मला त्रास देणे त्यांना शक्य होईल। पण त्यामुळे काय होते? महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो आणि त्यामुळे मला आनंद होतो आणि मला आनंद होतच राहील, कारण मला माहीत आहे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे येणाऱ्या मदतीमुळे याचा परिणाम माझ्या सुटकेत होणार आहे। हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे की माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने, माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल, कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे। पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की माझ्या कामाचे फळ आनंद मी अनुभवीन, मला माहीत नाही की मी काय निवडीन। या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे। माझी अशी इच्छा आहे की या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे, कारण ते फार फार चांगले होईल, पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे, आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन, यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हाला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल। पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा, यासाठी की जरी मी तुम्हाला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने एक जीवाने धडपड करीत आहात आणि जे तुम्हाला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे धैर्य त्यांच्या नाशाचा पुरावा होईल, पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल आणि हे देवाकडून असेल. कारण ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दुःख भोगणे असा हक्क तुम्हाला देण्यात आलेला आहे. माझ्यामध्ये चाललेले युद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे. आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.